आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. श्री गणरायाचं राज्यभरात हर्षोल्लासात आगमन. दीड दिवसांच्या गणेशाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज. मूर्तीदानासाठी संकलन केंद्र. पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी पीएम स्वनिधी योजनेला पुनर्रचनेसह मुदतवाढ. 5 ते 15 वर्षे वयोगटातील शालेय मुलांसाठी आधार अनिवार्य. बायोमॅट्रिक माहिती ताजी करण्याच्या सूचना. आणि पालघर जिल्ह्यात 4 मजली इमारत चाळीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर काल राज्यभरात घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये विघ्नहर्त्याची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा 11 दिवसांसाठी सुरू राहणाऱ्या या मंगलमय पर्वाच्या आरंभाचा हा आढावा.
मांगल्य आणि हर्षोल्लासी वातावरणात राज्यात सर्वत्र विघ्नहर्त्याचं काल वाजत गाजत आगमन झालं. राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत राज्यपालांनी गणेशाची आरती केली. राजभवनातील ही मूर्ती नाशिकच्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी शाडू मातीपासून साकारलेली पर्यावरण पूरक मूर्ती आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या वर्षा निवासस्थानीही गणेशाचं आगमन झालं. मुंबईत चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा यांच्यासह 12,000 सार्वजनिक तर 1,25,000 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली. याशिवाय राज्यात विविध जिल्ह्यांमध्येही घरगुती आणि सार्वजनिक गणेशांचं आगमन झालं. पुण्यातल्या ऐतिहासिक गणेशोत्सवात मानाच्या पहिल्या 5 गणपतींची विधिवत प्रतिष्ठापना झाली तर भाऊ रंगारी, अखिल मंडई गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींसह प्रमुख मंडळांचे श्री गणराय विराजमान झाले. पुण्यात 37व्या पुणे फेस्टिवलची काल सुरुवात झाली. यामध्ये 8 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. नागपुरात टेकडी गणपती या विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बाप्पाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये श्रींच्या आगमनाची लगबग सुरु होती. कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिरातील गणेशाची स्थापना झाली तसंच घरगुती सार्वजनिक गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले होते. जळगाव जिल्ह्यात यंदा सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच 160 गावांमध्ये 1 गाव 1 गणपतीचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहराचे आराध्य दैवत असलेल्या 150 वर्ष जुन्या लाकडी गणपतीची कलशयात्रा काढून नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही बाप्पाची 6 फूट उंचीची संपूर्ण लाकडातली मूर्ती आहे. पालघर जिल्ह्यातही सार्वजनिक गणेशांची स्थापना झाली. यंदा वसई विरार महापालिकेकडून पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेश स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. धुळ्यात दोंडाईच्या इथल्या श्रीमंत राजा गणपतीची प्रतिष्ठापना राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1,69,552 खासगी तर 126 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम, लातूर, नांदेड, बीड इथंही बाप्पांचं आगमन झालं. तर नाशिक हिंगोली इथं भर पावसात घरगुती आणि सार्वजनिक गणेशाचं आगमन जल्लोषात झालं. दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या अनेक राजकीय नेत्यांच्या घरीही विघ्नहर्त्याचं आगमन झालं. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, भाजपा नेते विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील तसंच खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुण्यातल्या घरी बाप्पांचं आगमन झालं. यंदा बहुतांश ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यावर भर दिल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाकडूनही सोयी सुविधा पुरवण्यात येत असून राज्यात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याचं चित्र आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पूजा दीक्षित पुणे.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीनं रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून रील अपलोड करायचे आहेत. पहिल्या 3 क्रमांकांसाठी रोख पारितोषिकं देण्यात येतील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या वैभवशाली गणेशोत्सवाला काल सुरुवात झाली. दीड दिवसांच्या घरगुती बाप्पांना आज निरोप देण्यात येईल. त्यांच्या विसर्जनासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. नदीकाठच्या सर्व घाटांवर विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. तसंच 38 कृत्रिम हौद, 281 ठिकाणी 648 लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जनाची सोय केल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. 338 ठिकाणी निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. 241 ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं प्लास्टिक तसंच विघटन न होणारा कचरा थेट पाण्यात अथवा नदीकाठी न टाकता विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या कुंड्यांमध्ये हे साहित्य टाकावं असं आवाहन केलं आहे. पालघर नगर परिषदेनंही मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यासाठी शहराच्या पश्चिम भागात 2 केंद्र उभारली आहेत. तसंच 2 कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलन केंद्र देखील तयार करण्यात येत आहेत. पथविक्रेत्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यानुसार कर्ज रकमेत वाढ करून प्रथमच कर्ज घेणाऱ्यांना आता 10,000 ऐवजी 15,000 रुपये तर दुसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना 20,000 ऐवजी 25,000 रुपये कर्ज मिळू शकणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी कर्ज मर्यादा 50,000 रुपये कायम ठेवण्यात आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं देशभरातील शाळांना 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती वेळेत ताजी करण्यास सांगितलं आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या माहिती संकलनासाठी शिबिरं आयोजित करण्याची विनंती केली आहे. प्राधिकरण आणि शालेय शिक्षण विभागाच्या या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरातील 17 कोटी बालकांची बायोमेट्रिक माहिती ताजी करणं सोपं होईल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 या दिवशी केली होती. प्रधानमंत्री जनधन योजना ही व्यापक आर्थिक समावेशकतेसाठी एक राष्ट्रीय अभियान असून देशातील सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी त्यात एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमांवर एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण मार्गावर 2 ट्रक समोरासमोर धडकून काल अपघात झाला. या घटनेत दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात कोपरशी गावातल्या जंगलांमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत काल 4 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये एक पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. अनेक तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये हे 4 नक्षलवादी ठार झाले. पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. महानगरपालिका आणि एनडीआरएफची 2 पथकं ढिगाऱ्याखालून नागरिकांना शोधण्याच्या कामात गुंतली होती. या इमारतीचा मागील भाग खाली असलेल्या चाळीवर कोसळून ही दुर्घटना घडली. ती चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या इमारतीमधील 50 पैकी अंदाजे 12 सदनिका कोसळल्याचं समजतं. गडचिरोली जिल्ह्यालगत छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड नजीकच्या पलकोटा नदीला पूर आला असून गावात पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या परिसरातल्या 100 गावांचा संपर्क तुटला आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा धरणाच्या 6 दरवाजातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर रेणापूर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर आणि मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. श्री गणरायाचं राज्यभरात हर्षोल्लासात आगमन. 1.5 दिवसांच्या गणेशाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज. मूर्तीदानासाठी संकलन केंद्र. पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी पीएम स्वनिधी योजनेला पुनर्रचनेसह मुदतवाढ. 5 ते 15 वर्ष वयोगटातील शालेय मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती ताजी करण्याच्या सूचना. आणि पालघर जिल्ह्यात 4 मजली इमारत चाळीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.